chinimandi.com podcast. मोरणा साखर कारखान्याने केले वृक्षारोपण. द गंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच लोकांनी वृक्षाचे संरक्षण करण्याचा संकल्पही केला. आरएसएस राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तसेच राष्ट्रीय प्रचारक इंद्रेश कुमार यांच्या निर्देशावर बेडला येथील युवा कार्यकर्ते इरम अली यांनी कारखान्याचे मुख्य अभियंता एस के सिंग, शोएब खान, अनिश अहमद, बाबू खान, सुंदर पुलकित, मनोज सी पी सिंग यांच्या हस्ते सागौन आणि युक्लिप्टसचे वृक्ष लावले. संयोजक इरम अली यांनी सांगितले की मनुष्याच्या जीवनात पर्यावरणाचे एक वेगळे महत्व आहे. ज्याप्रमाणे पाणी गरजेचे आहे त्याप्रमाणेच सर्वांच्या आयुष्यात चांगल्या हवेचेही महत्व आहे.